नमस्कार. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या वतीने आपल्या लोकप्रिय खासदार संसद महारत्न सौ सुप्रियाताई सुळे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्या गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तेव्हा त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण बहुसंख्येनं अवश्य उपस्थित राहावं ही नम्र विनंती. गुरुवार 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल शांताई समोर रास्ता पेठ पुणे. लक्षात ठेवा, सुप्रियाताई सुळे यांचं चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस, तुतारी फुंकणारा माणूस.